chinimandi.com podcast.
विझी डेली शुगर मार्केट अपडेट. आज शनिवार 23 मे 2020. देशभरात कमी मागणी दिसून आली. साखर कारखानदार मे 2020 वाटप केलेला कोटा विकण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रामध्ये S30 साखरेचा व्यापार 3,080 रुपये ते 3,125 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटकामध्ये S30 साखरेचा व्यापार 3,220 रुपये ते 3,250 रुपये राहिला, तर M30 व्यापार 3,300 रुपये प्रति क्विंटल राहिला. उत्तर प्रदेशामध्ये M30 व्यापार 3,120 रुपये ते 3,140 रुपये होता. गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3,135 रुपये ते 3,145 रुपये राहिला, तर M30 व्यापार 3,175 रुपये ते 3,190 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये S30 व्यापार 3,270 रुपये ते 3,350 रुपये होता, तर M30 व्यापार 3,350 रुपये ते 3,375 रुपये राहिला.